आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चा सुरू। जागतिक स्तरावरच्या संघटनांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। गाझा पट्टीतला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या। संघर्ष थांबल्याचं जगभरात स्वागत। चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 11,89,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन। आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा क्रिकेट कसोटी सामना जिंकून भारतानं मालिकाही खिशात टाकली। कुलदीप यादव ठरला सामनावीर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करत आहेत। या बैठकीत द्विपक्षीय संबंधांचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून चर्चेनंतर काही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणं अपेक्षित आहे। सांस्कृतिक आध्यात्मिक आणि लोकशाही मूल्यांकनामधल्या समानतेमुळे 1955 पासून गेली 70 वर्ष भारत आणि मंगोलिया यांच्यात बहुस्तरीय घनिष्ठ भागीदारी प्रस्थापित झाली आहे। प्रथमच भारत भेटीवर आलेले मंगोलियाचे अध्यक्ष आज संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहेत। उखना यांनी आज सकाळी नवी दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली। संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत योगदान देणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या संमेलनाला आज नवी दिल्ली इथं सुरुवात झाली। 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेचं यजमानपद भारतीय लष्कराकडे आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या संमेलनात बोलताना कालबाह्य झालेल्या आंतरराष्ट्रीय यंत्रणांमध्ये सुधारणांची गरज असल्याची भारताची भूमिका अधोरेखित केली। काही देश उघडपणे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत आहेत तर काही देशांना या नियमांवर आपलं वर्चस्व ठेवायचं आहे। अशा परिस्थितीत नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था कायम ठेवण्यावर भारताचा भर आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं। शांतीसेनेतलं भारताचं योगदान त्यांनी अधोरेखित केलं आणि भारताच्या मते शांतीसेनेचं यश हे आकडेवारीवर नाही तर त्यांच्या सुसज्जतेवर ठरतं असं ते म्हणाले।
India has stood firm with the United Nations in the mission to maintain international peace and security. India is land of Mahatma Gandhi, where peace is deeply rooted in our philosophy of ahimsa, that is non-violent, and satya, that is truth. For Mahatma Gandhi, peace was not merely the absence of war, but a positive state of justice, harmony, and moral strength.
शांतीसेनेत योगदान देणाऱ्या देशांनी त्यांच्या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून घेणं, सैन्य दलं तातडीनं तैनात करण्याची क्षमता वाढवणं आणि आपापसातलं सहकार्य बळकट करणं यावर भर देण्याची गरज लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी यावेळी अधोरेखित केली। संयुक्त राष्ट्रांच्या 71 शांतता मोहिमांपैकी 51 मोहिमांमध्ये भारताच्या 3 लाख महिला आणि पुरुष जवानांनी योगदान दिल्याची माहिती त्यांनी दिली। गाझा पट्टीत गेली 2 वर्ष सुरू असलेला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इजिप्त आणि तुर्कीचे अध्यक्ष आणि कतारचे अमीर यांनी काल इजिप्तमध्ये शर्म अल शेख इथं स्वाक्षरी केली। यावेळी 30 पेक्षा जास्त देशांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते। या शांतता शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल फत्ता अल सिसी, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यब एर्दोगान आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी हमास इस्रायल युद्धबंदी कराराचे हमीदार म्हणून भूमिका बजावली। जगासाठी आणि मध्यपूर्वेसाठी हा ऐतिहासिक दिवस असून यासाठी स्थानिक नेत्यांचे आपण आभारी असल्याचं ट्रम्प यावेळी म्हणाले। हा करार म्हणजे एका वेदनादायक अध्यायाचा शेवट असून या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याच्या नव्या युगाची सुरुवात असल्याचं अल सिसी म्हणाले। भारतातर्फे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग या शांतता शिखर परिषदेत सहभागी झाले होते। पश्चिम आशियात शांततेला भारताचा पाठिंबा आहे असं म्हणून ट्रम्प यांच्या शांतता प्रस्तावाला स्वीकृती देताना ओलिसांच्या सुटकेमधल्या इजिप्त आणि कतारच्या भूमिकेची भारतानं प्रशंसा केली। पॅरिस करारातली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलाय। ब्राझिलिया इथं COP30 परिषदेत ग्लोबल स्टॉक टेक संबंधीच्या सत्रात ते बोलत होते। ग्लोबल स्टॉकटेक म्हणजेच पॅरिस करारातल्या अटी शर्तींच्या दिशेनं देशांनी केलेल्या कामाचं प्रगतीपुस्तक आहे. याच्या पहिल्या टप्प्यात उल्लेखनीय प्रगती नोंदवण्यात आली असून पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित देशांची वचनबद्धता यातून दिसून येते, असं यादव म्हणाले. देशातल्या एकूण कमावत्या लोकसंख्येत महिलांचं प्रमाण गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलं असून 2023-24 मध्ये ते 42% झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे. कमावत्या महिलांचं प्रमाण वाढण्यात भारत ब्रिक्स देशात आघाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या आकडेवारीत म्हटलंय. कौशल्य पत आणि रोजगार वाढीसाठी राबवलेल्या धोरणांमुळे महिलांचं आर्थिक समावेशन शक्य झालंय. सरकारी सेवांमध्ये कामाचं ठिकाण सर्वसमावेशक होण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी शासन अनेक महिला केंद्रित उपक्रम राबवत आहे, असंही कामगार आणि रोजगार मंत्रालयानं निवेदनात म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2025-26 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 11,89,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन झालंय. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर महसुलात 6.33% वाढ झाल्याची माहिती प्राप्तीकर विभागानं दिली. 1 एप्रिल ते 12 ऑक्टोबर या काळात कंपनी करापोटी सुमारे 5,02,000 कोटी तर वैयक्तिक करापोटी सुमारे 6,56,000 कोटी रुपये महसूल जमा झालाय. समभाग हस्तांतरणावरच्या करातून 30,878 कोटी रुपये महसूल जमा झालाय. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग येत्या 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात चौथी डीएलसी अर्थात संगणकीकृत हयातीच्या दाखल्यांची मोहीम राबवणार आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी मोहीम असून देशातले एकूण 2,000 जिल्हे आणि उपविभागीय मुख्यालयांमध्ये ती राबवली जाईल. या टप्प्यात देशभरात 2 कोटीपेक्षा जास्त निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल हयातीचे दाखले वितरित करण्याचं उद्दिष्ट असून त्यांच्या सोयीसाठी फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जाईल. देशातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी केला जाईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. ते काल चेन्नईमध्ये एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होते. रस्ते बांधणीसाठी कचऱ्याचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण योजना आखत असून 2027 पर्यंत ती प्रत्यक्षात येईल, असं ते म्हणाले. देशात आतापर्यंत महानगरपालिकांच्या 80 लाख टन कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी करण्यात आला असून यामध्ये अहमदाबाद पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्गाचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतात तयार होणाऱ्या 3 कफ सिरपमध्ये भेसळ असल्याचं डब्ल्यूएचओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. यात श्री सन फार्मास्युटिकल्सचं कोल्ड्रिफ, रेडनेक्स फार्मास्युटिकल्सचं रिस्पिफ्रेश टीआर आणि शेप फार्माच्या रिलाईफ या औषधांचा समावेश आहे. अशा प्रकारची औषधं जगात कुठेही आढळली तर ताबडतोब त्याची माहिती संबंधित यंत्रणेंना द्यावी, असं आवाहन डब्ल्यूएचओनं केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माचा स्वीकार केला. तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956 विजयादशमी. विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. आज तारखेनुसार या घटनेचा वर्धापन दिन असल्यानं आजही दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं येत आहेत. दक्षिण सुदानमध्ये आलेल्या पुरामुळे जवळजवळ 8,90,000 नागरिक प्रभावित झाले असून आतापर्यंत 19 जण मृत्यूमुखी पडलेत. मुसळधार पाऊस आणि नाईल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे देशभरात पूरस्थिती निर्माण झाली. क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतानं 7 गडी राखून जिंकला असून ही मालिकाही 2-0 अशी जिंकली आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आज खेळ सुरू झाला तेव्हा भारताला विजयासाठी 58 धावांची आवश्यकता होती. वेस्ट इंडिज विरोधात कसोटी मालिकेतला भारताचा हा सलग 10वा विजय आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चा सुरू. जागतिक स्तरावरच्या संघटनांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. गाझापट्टीतला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या. संघर्ष थांबल्याचं जगभरात स्वागत. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 11,89,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा क्रिकेट कसोटी सामना जिंकून भारतानं मालिकाही खिशात टाकली. कुलदीप यादव ठरला सामनावीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.